नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग. नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर. परभणी तसंच हिंगोलीच्या तरुणांची चमकदार कामगिरी. यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर. उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी अभिनेते रणदीप हुडा यांना विशेष पुरस्कार. आणि आज श्रीराम नवमी. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये राम जन्मोत्सवाची जय्यत तयारी. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत परवा शुक्रवारी 19 तारखेला संपत आहे. या टप्प्यात काल उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार उपस्थित होते. महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनीही काल उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवार मनोहर पाटील यांच्यासह 3 जणांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल केले. लातूर मतदारसंघातून महायुतीचे सुधाकर शृंगारे, राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे श्रीधर कसबेकर तसंच अपक्ष सुरेश कांबळे यांच्यासह 5 अर्ज काल दाखल झाले. कोल्हापूर मतदारसंघात काल 2 तर हातकणंगले मतदारसंघात 5 उमेदवारांनी अर्ज भरले. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती तसंच बहुजन समाज पक्षाचे संदीप नामदेव शिंदे यांनी कोल्हापूर इथं अर्ज दाखल केला. हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजित पाटील यांनी आणि बहुजन समाज पक्षाकडून रवींद्र कांबळे यांनी काल अर्ज दाखल केले. याशिवाय शिवाजी माने, मनोहर सातपुते आणि रघुनाथ पाटील या अपक्ष उमेदवारांनीही काल अर्ज दाखल केले. सांगली लोकसभा मतदारसंघात काल काँग्रेसचे विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल केला. 3 उमेदवारांनी काल नामनिर्देशन पत्र दाखल केली. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापुरातले महायुतीचे उमेदवार राम सातपुते तसंच माढा मतदारसंघातून महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी काल इंडिया आघाडीकडून अर्ज सादर केला. भाजपनं सातारा लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उद्या गुरुवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. येत्या 19 तारखेला मतदान होणार असलेल्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथकं रवाना करण्यास कालपासून सुरुवात झाली. अशा 68 मतदान केंद्रांवरच्या 295 मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर सामग्रीसह वायुसेनेच्या हेलिकॉप्टरनं पोहोचवण्यात आलं. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सुमारे 29 नक्षलवादी मारले गेले तर सीमा सुरक्षा दलाच्या एका निरीक्षकासह 3 सैनिक जखमी झाले. या परिसरात सुमारे 50 नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. या ठिकाणावरून 1 AK-47 सह 5 रायफली जप्त करण्यात आल्या. केंद्रीय लोकसेवा आयोगानं सप्टेंबर 2023 घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल काल जाहीर केला. या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव यांचा प्रथम क्रमांक आला आहे. ते भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी कानपूरचे विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आहेत. अनिमेश प्रधान दुसऱ्या तर दानुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहे. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या शिवानी इथले डॉ अंकित जाधव यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 395 क्रमांक त्यांनी मिळवला आहे. अंकित जाधव यांचं शालेय शिक्षण कळमनुरीमध्ये, उच्च माध्यमिक शिक्षण नांदेडमध्ये तर वैद्यकीय शिक्षण पुणे इथं झालं आहे. परभणीचे निलेश डाके यांनी या परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यांचा 918 क्रमांक आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. तर प्रसिद्ध संगीतकार AR रहमान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर तसंच ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी काल या पुरस्कारांची घोषणा केली. अभिनयासाठी अशोक सराफ, अतुल परचुरे तसंच पद्मिनी कोल्हापुरे यांना, संगीत क्षेत्रासाठी रूपकुमार राठोड यांना, तर पत्रकारितेसाठी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी अभिनेते रणदीप हुडा यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. 2023-24 या वर्षाकरता उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी गालिब या नाटकाला मोहन वाघ पुरस्कार, सामाजिक कार्यासाठी दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलला आनंदमयी पुरस्कार, तर साहित्य सेवेसाठी मंजिरी फडके यांना वाघविलासिनी पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 24 तारखेला मुंबईत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत. भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव रामनवमी आज साजरी होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं किराडपुरा तसंच समर्थनगर भागातल्या राम मंदिरांसह मराठवाड्यात ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये राम जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं काल पोलीस प्रशासनाच्या वतीनं शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सर्व जातीधर्माचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. नागरिकांनी शांततेत सर्व सण साजरे करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं यावेळी केलं. शिर्डी इथं रामनवमी उत्सवाला कालपासून सुरुवात झाली. पहाटेच्या काकड आरतीनंतर साई प्रतिमा, वीणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी महिला मतदार मतदान करणार ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवलं जाणार आहे. अंगणवाडी ताई, बचत गटांच्या महिला यांच्या सहकार्यानं हळदी कुंकवासारख्या कार्यक्रमातून जनजागृती करावी, मतदान केंद्रांवर महिलांसाठी असलेल्या सुविधांबाबत माहिती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परभणी लोकसभा निवडणुकीच्या पोस्टल मतदानाला कालपासून सुरुवात झाली. काल परभणी, पाथरी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघातल्या निवडणूक कार्यात कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान केलं, तर आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघातलं मतदान होणार आहे. 22,575 मतदारांचं मतदान टपाल्यानं होणार असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितलं. दरम्यान परभणी लोकसभा मतदारसंघातल्या दिव्यांग आणि ज्येष्ठ श्रेणीतल्या 1,629 मतदारांकडून त्यांच्या घरी जाऊन मतदान करून घेणार असल्याची माहितीही गावडे यांनी दिली. नांदेड जिल्ह्यातल्या ऑटोरिक्षा संघटनेच्या सहभागानं शहरात मतदान जनजागृती केली जाणार आहे. काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मिनल करनवाल आणि महापालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ऑटोरिक्षांना मतदान करण्याबाबतचे स्टिकर लावण्यात आले. यावेळी दिव्यांग मतदारांसाठी टायगर ऑटोरिक्षा संघटना माफक दरात ऑटोरिक्षा सेवा उपलब्ध करून देईल असं सांगण्यात आलं. दरम्यान नांदेड जिल्ह्यात गेल्या महिन्याच्या कालावधीत आचारसंहिता कक्षामार्फत करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 60 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून आचारसंहिता भंगाच्या 7 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बीड मतदारसंघात 4थ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार असून नामनिर्देशन पत्र भरण्याची सुरुवात उद्या 18 तारखेपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची आणि सर्व व्यवस्थेची पाहणी केली. मतदानाचा लातूर पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी म्हटलं आहे. काल स्वीप कक्षाच्या कार्यक्रमात विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी त्या बोलत होत्या. मतदानासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या लातूरकरांना प्रवासी भाड्यात 10% सवलत देण्याची घोषणा जिल्हा वाहतूक संघटनेनं यावेळी केली, तर मतदान करणाऱ्या नागरिकांना आरोग्य तपासणीत 10% सवलतीची घोषणा लातूर पॅथॉलॉजी असोसिएशननं केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीतल्या 2018 एमबीबीएस बॅचचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. निवृत्त सनदी अधिकारी भास्कर मुंडे यांच्या हस्ते 150 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या वांजरवाडा शिवारात बोरवेलच्या केसिंगचं काम करत असताना अंगावर मातीचा ढिगारा पडल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाला. बसवराज गुड्डे आणि योगेश जाधव अशी त्यांची नावं असून काल सकाळी ही दुर्घटना घडली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग. नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर. यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर. आणि आज श्रीराम नवमी, ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये राम जन्मोत्सवाची जय्यत तयारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.